श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीच्या 42 ओव्या घेऊन झाल्यात। आज 43व्या ओवीला सुरुवात आपण करणार आहोत। 42व्या ओवीतून 43वी ओवी कशी निर्माण होते ते पाहूया। 42वी ओवी, सखया तुझे नि उद्देश भेटावया जीव उल्हासे, कि सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे। भीती वाटते की आपली जर फिजिकल भेट झाली तर देहाचे दोष मध्ये येऊ शकतात, म्हणून हे सख्या तुला भेटण्यासाठी माझा जीव उल्हासित आनंदित झाला आहे। पण आत्मरूपाने भेटण्यात जी मजा आहे ती देहरूपाने भेटण्यात नाही। म्हणजे तू आणि मी आपण एकमेकांशी आत्मरूपानेच एकरूप व्हावे, यातच खरी मजा आहे। आज 43वी ओळी सुरू करूया। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। घेवो पाहे तुझे दर्शन तव रूपा येवो पाहे मन तेथे दर्शना होय अवजतन ऐसे गमो लागे। चांगदेवा, तुझे दर्शन घ्यायला गेलो तेव्हा ते मन रूपाला येते। म्हणजे तुझे दर्शन वस्तुत ज्याला रूपच नाही तर ते मन हे रूपाला येते आणि तिथे तुझ्या दर्शनाला गौणत्व येते। म्हणजे तुझ्या फिजिकल बॉडीला गौणत्व येते असे वाटू लागते। माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाचे दर्शन घेण्याची इच्छा करीत असताना मध्येच मनामुळे अडथळा येतो। चांगदेवाला असाच प्रश्न पडला होता, तो तर माझ्यापेक्षा लहान, त्याला चिरंजीव लिहू की ज्ञानाने तो थोर तर त्याला तीर्थरूप लिहू की बरोबरीचा समजून आणखी काही लिहू। तर माऊली चांगदेवाचे दर्शन घेण्याची इच्छा करीत असताना मध्येच मनामुळे अडथळा येतो। हे दर्शन शरीराचे दर्शन नाही, हे एकात्म भावनेने घ्यायचे आत्मदर्शन आहे। असे आत्मदर्शन घेताना जर मन हे मध्येच उभे राहिले तर मग त्या आत्मदर्शनाला गौणत्व प्रतिबंध येतो। कारण मनामध्ये काही वेगळाच जर विचार आला तर ते आत्मदर्शन घ्यायचं राहून जाईल। आत्मदर्शन हे तर स्वरूपानंदाचा खजिना आहे, तिथे स्वरूपाचा आनंद आहे। आणि हा खजिना हाती लागला किंवा हा खजिना हाती लागावा म्हणून हा सगळा प्रयत्न आहे। तथापि मध्येच मनाने जर मान वर केली तर मग तो प्रयत्न निष्फळ होऊ शकतो। मनाला मायावी इंद्रिय असं म्हणतात आणि मन हे मायावी असून ते साधकाला नेहमी द्वैतात घेऊन जात असते। साधकाला एक रूप किंवा तदाकार होऊच देत नाही, कायमस्वरूपी साधकाची यात्रा नाना प्रकारच्या गोष्टीकडे करून साधकाचं चित्त विचलित करते आणि साधकाला कधीच अद्वैत रूपात राहू देत नाही आणि सदैव द्वैतामध्ये घेऊन जाते। आत्मसाधनेमध्ये तर मनच मोठा प्रतिबंध आहे। मन हे अनेक संकल्प विकल्पांना जन्म देते, म्हणून समर्थ रामदासांनी नेहमी मनालाच उपदेश केलेला आहे। या सर्व इंद्रियांमध्ये ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये त्यापैकी अतींद्रिये जे आहेत मनबुद्धी अहंकार चित्त यांना सुद्धा या सगळ्यांमध्ये मन यालाच समर्थ रामदासांनी टार्गेट केलं आणि म्हणून त्यांचे प्रसिद्ध मनाचे अभंग आपल्याला सर्वांना माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्र देशाला, महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला सर्वश्रुत असणारे हे अभंग. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुनाथ थकित होऊन पाहे. अवज्ञा कदा हो यधर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मनाला हात जोडून प्रार्थना, मनाला प्रार्थना काय करतात, हे मना तुला एकच प्रार्थना आहे की मला असं कर जेणेकरून तो रघुनंदन थकित होऊन पाहू लागेल, त्याचं सर्व लक्ष माझ्याकडे, माझ्या चित्ताकडे जाईल. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, माझ्या हातून चुकूनही या नामस्मरणामध्ये किंवा रामस्मरणामध्ये थोडीशीही चूक होऊन देऊ नको, कुठेही अशी गुंजाईश ठेवू नको जेणे तो रघुनंदन किंवा त्या रघुनंदनाची, त्या रामाची अवज्ञा होईल आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणून हे मना नेहमी त्या रामनामामध्येच स्वतःची वस्ती ठेव, रामनामामध्येच तल्लीन होऊन राहा. आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे की त्या मनाला ज्या विषयाची चटक आपण लावतो त्याच गोष्टीकडे ते मन धावत असते. म्हणून समर्थ म्हणतात की मना सज्जना राघवी वस्ती कीजे, आपली वस्ती त्या रघुनंदनाच्या ठिकाणी, त्या रघुनाथाच्या ठिकाणीच आपली वस्ती राहू दे. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे. तया संगतीची जनी कोण गोळी, जिये संगतीने मती राम सोडी. जयाचेनी संगे समाधान भंगे, असे लोक ज्यांच्या संगतीत राहून आपल्या समाधानाचा भंग होत असेल, आपली जी आत्मसंतोषाची जी स्थिती आहे ती जर भंग होत असेल, अहंता अकस्मात येऊन लागे, असे लोक ज्यांच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला अहंकार अकस्मात येऊन चिकटतो. तया संगतीची जनी कोण गोडी, अशासारख्या लोकांची संगत करून आपल्याला काय प्राप्त होणार आहे, त्याची आपल्याला काय गोडी. जिये संगतीने मती राम सोडी, ज्या संगतीमुळे राम नामाचा विसर पडत असेल, रामापासून किंवा नामापासून आपण दूर जात असू, अशा संगतीत राहूच नाही. आत्मदर्शन, आत्मज्ञान आणि आत्मज्ञान प्राप्तीपूर्वी मनाला अमनस्कपणा किंवा उन्मनी भाव, मन नसलेला भाव, मनाची उन्मनी अवस्था यायला पाहिजे. मनाची उन्मनी अवस्था इतकी सोपी नाही. मन हे कायमस्वरूपी आपली वटवट बडबड, वटवट बडबड सुरूच ठेवते. ध्यानाच्या उच्च अवस्थेत सुद्धा हे मन थोडं त्रास देते, पण हळूहळू हळूहळू सराव झाला की मग मात्र हे मन गप बसते. आणि अशी जी अवस्था जिथे चैतन्य असते, जागृती असते, पण मन बुद्धी यांची वटवट संपलेली असते आणि चित्त हे अत्यंत स्थिर झालेलं असते, आणि त्या अवस्थेमध्ये मग आत्मदर्शनाचा मार्ग मोकळा होतो. मन हे अमन झाल्याशिवाय ते परमात्मस्वरूप होऊ शकत नाही. जोपर्यंत मन हे अमन होत नाही किंवा त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत ते त्या परमात्म स्वरूपाच्या मार्गाला लागू शकत नाही. आणि अशा उन्मनी अवस्थेत एकदा कळले की ज्ञानदेव आणि चांगदेव दोन्ही मिळून एकच आत्मतत्व आहे तरच मग या ओवीला चांगदेव जस्टिफाई करू शकतील. घेवो पाहे तुझे दर्शन तव रूपा येवो पाहे मन. तुझे दर्शन घ्यायची जेव्हा जेव्हा इच्छा करतो तेव्हा मध्येच मन उसळी मारते. तेथे दर्शना होय अवजतन ऐसे गमो लागे. आणि अशी भीती वाटते की या मनामुळे माझ्यात तुझ्यात डिफरन्स निर्माण होऊ नये कारण मी आणि तू हे दोघे आपण एकच आहोत. मन हे अमनन झाल्याशिवाय एकमेकांचं स्वरूप आपण पाहू शकत नाही. आणि म्हणून ते आत्मतत्व आपण त्या आत्मतत्वाला विसंबून जाऊ. आत्म्यानेच आत्म्याचे होणारे हे दर्शन आहे. म्हणजे आत्म्यानेच आत्म्याचे होणारे हे दर्शन आहे. आरशात पाहण्यासारखं नाही आहे. आरशातही माणसाने माणसाचे दर्शन केलेले आहे पण त्यात बिंबाने प्रतिबिंबाचे केले आहे. तिथे प्रतिबिंब आहे पण इथे इकडेही आत्मा आहे आणि तिकडेही आत्मा आहे आणि तोच आत्मा आहे. काही वेगळा नाही. आरसा ही निर्जीव वस्तू आहे. निर्जीव वस्तू असून त्याच्यामध्ये आत्मभाव नाही आहे. ते तर फक्त प्रतिबिंब आहे. ते स्वतः काहीच करू शकत नाही. पण इथे समोरचा आत्माही तितक्याच योग्यतेचा आहे. हा आत्मा जे करू शकतो तो आत्माही तेच करू शकतो. तर ते चैतन्याची परमसीमा प्रियचे सर्वोच्च नगर असं ते आत्मस्वरूप ते आत्म्यानेच आत्म्याने होणारे हे दर्शन आहे. या दर्शनामध्ये कुठेच द्वैत नाही. आणि ही अद्वैतामधली उच्च प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेत निरंतर स्थिर झाल्यानंतर मग ब्रह्मज्ञान प्राप्त होते. या प्रक्रियेमध्ये स्थिर व्हावं लागेल तेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्तीचा योग होऊ शकतो. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान करा मन सादर रवी रसा सकळा शोषी गुणदोषी न लिंपे कोणासवे नाही चोरी सकळा बरी समत्व सत्य तरी ऐसे आहे तुका पाहे उपदेशी. शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान करा मन सादर. ते ब्रह्मज्ञान अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. ते जर प्राप्त करायचे असेल तर मनाला सादर करावं लागेल. मनाला आदरसहित त्या ब्रह्मज्ञानाच्या सेवेत लावावं लागेल. त्या ब्रह्मज्ञानाची गोडी या मनाला लावा लागेल. रवी रसा सकळा शोषी. सूर्य हा मॉइश्चर पूर्ण शोषण करून टाकतो. कुठेही समजा एखादं विलयन तयार केलं असेल आपण एखादा घोळ तयार केला असेल द्रवीय घोळ त्यात मीठ आणि पाणी टाकलं असेल तर त्यातला पाण्याचा अंश रवी हा शोषून घेतो. उरलं ते मीठ शिल्लक उरते. तर रवी रसा सकळा शोषी गुणदोषी न लिंपे. तर त्या पाण्यातल्या रसामध्ये जो मॉइश्चरचा पार्ट असतो त्याला तो सूर्य इव्हॅपोरेशनच्या माध्यमातून शोषून टाकतो आणि त्यातले जे दोष असतात ते मात्र जसेच्या तसे खाली उरतात. कोणासवे नाही चोरी सकळावरी समत्व. तर सर्वांच्या ठिकाणी समत्व ठेवून कोणाचेही काहीही चोरून घेत नाही. सत्य तरी ऐसे आहे तुका पाहे उपदेशी. म्हणजे शुद्ध ब्रह्मज्ञानासाठी आधी मनाला सादर म्हणजे आदराने तिकडे लावावे लागते. प्रारंभी मनाचीच पूर्वतयारी केल्याशिवाय परमार्थाकडे वळताच येत नाही. म्हणून म्हणतो, या ग्रुपमध्ये ज्ञानेश्वरी, पासष्टी, अमृतानुभव, भागवत या सर्व गोष्टी ज्याचा नंबर आला असेल ना, त्यालाच या मिळणार आहे. हे अमृत आहे, हे अमृत आहे, अमृताची वर्षा आहे. माऊलीचं साहित्य म्हणजे अमृताचा वर्षाव करणारं असं एक फार मोठा एक घन आहे, मेघ आहे, त्यातून अमृताची वर्षा होत असते. पण ही वर्षा कोणाच्या पदरा कोणाला कोणाच्या भाग्यात असेल, सर्वांच्या भाग्यात नाही आहे. ज्याचा नंबर येतो त्यालाच हे साहित्य त्याच्याच पदरी पडते. कारण मनाची पूर्वतयारी केल्याशिवाय परमार्थाकडे वळताच येत नाही. एकदा परमार्थासाठी मन पूर्णपणे सिद्ध झाले की मग हळूहळू प्रगती होत जाते, बरं का? हळूहळू, एकाएकी होत नाही ती. पण ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्व रस, सर्व ओलावा शोषण करतो, पण त्या कुठल्याही गुणदोषाने लिंपित होत नाही, त्याला कसलाही डाग लागत नाही. सर्वांच्या ठिकाणी समत्व ठेवून कुणाचेही काही चोरून घेत नाही सूर्य. सद्गुरूंच्या उपदेशातून हेच सत्य तुकाराम महाराज म्हणतात की मला लाभले. सत्य तरी ऐसे आहे तुका पाहे उपदेशी. सद्गुरूंच्या उपदेशातून सद्गुरु कृपेची महती सर्वच संत महात्म्यांनी सदैव सांगितलेली आहे. सर्व संतांनी, सर्व महात्म्यांनी आपल्या सद्गुरूंची थोरवी गायलेली आहे. ज्ञानेश्वरीच्या बहुतांश अध्यायात, 4 अध्याय सोडून 14 अध्यायांमध्ये नमनं आलेली आहेत, आणि ही नमनं खूप उच्च प्रतीची आहे. आणि सर्वच नमने सद्गुरूंसाठी आहेत. कुठे सद्गुरूंना गणपतीची उपमा आहे, तर कुठे सद्गुरूंना आणखी कशाची उपमा आहे, सूर्याची उपमासुद्धा आहे. तर निरनिराळ्या उपमांनी ते गुरुचरित्र नटविलेलं आहे माऊलींनी. शिष्याला सद्गुरूंचा अनुग्रह, दीक्षा, कृपा, प्रसाद हे कसा मिळतो, त्यांची स्थिती कशी होते, हे जागोजागी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी उद्धृत केलेलं आहे आणि समजावून सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. अमृतानुभवामधील अमृताचा जो बोध आहे तोही सद्गुरु कृपेच्या कृपेमुळेच आपल्याला प्राप्त झाला. आणि आजपर्यंत होऊन गेलेले सगळे थोर संत महात्मे सद्गुरूंच्या कृपेचा महिमान वर्णन करतात. आता सद्गुरू म्हणजे कोण असतो? असा माणूस म्हणून तर दोन पाय दोन हात आपल्यासारखाच तो असतो, पण काहीतरी वैशिष्ट्य त्याचं असते. म्हणून माणूस म्हणून किंवा शरीराची आकृती म्हणून त्याच्याकडे चांगल्या शिष्यांचं लक्ष लागत नाही, तर त्यांच्या माध्यमातून वाहणारी जे चैतन्य धारा आहे त्याच्यावर अशा योग्य अधिकारी शिष्यांचं लक्ष असते. आणि म्हणून ते परदेशातले लोक येतात, भारतीय सद्गुरूंची भेट घेतात, गप्प बसतात, आणि त्यांचं सगळं लक्ष त्या सद्गुरूंच्या शब्दांवर नसून त्या शब्दातून मिळणाऱ्या चैतन्याकडे त्यांचं लक्ष असते. आणि त्या चैतन्याच्या माध्यमातूनच हळूहळू 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 कृपा होत 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 नंतर ती अशी अवस्था प्राप्त होते की सर्वांच्या ठिकाणी समत्व दिसायला लागते. अशी ती अभेद भक्ती सद्गुरूंच्या कृपा प्रसादानेच शक्य होत असते. या भारत देशामध्ये हिमालयामुळे खूप सद्गुरू इथे आलेत आणि येथील जी स्वस्थ परंपरा होती, निरनिराळ्या प्रकारचे मठ किंवा संप्रदाय किंवा निरनिराळ्या प्रकारच्या स्कूल्स ऑफ थॉट ज्याला म्हणतो आपण, आणि हे सर्व डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या अष्टांग योगाकडे आणि सांख्यशास्त्र किंवा ज्ञानयोग कर्मयोग यांच्या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत, त्या मार्गाने चालून शिष्याला शिष्याची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सद्गुरू नेहमी बोध करत असतात. पण याच्यामध्ये मन हे एक अडचण असते. मनाला आवरण्याची पद्धत किंवा सद्गुरू कृपेमध्ये इतकी क्षमता असते की ती सद्गुरू कृपा झाली की मन हळूहळू ताब्यात येते. एकदा का मन ताब्यात आलं तर मग तिथे आत्म्याला आत्म्याचं सहज दर्शन घेता येते. घेऊ पाहे तुझे दर्शन तव रूपा येवो पाहे मन तेथे दर्शना होय अवजतन ऐसे गमो लागे. ही 43वी उद्याही आपण कंटिन्यू करणार आहे. त्यावरचं विश्लेषण अजून थोडं बाकी आहे. तर ती 43वी ओवी उद्याच्या भागामध्ये सुद्धा आपण घेणार आहोत. आज इथे थांबूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.